आईच ठाण आहे. कारल्याच्या डोंगरात आईच ठाण आहे, आणि एक विराई माझी ती आगरी कोळ्यांची शान आहे.